नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. दिव्यांग लोकांक समान वागणूक दिल्यारूच समाजाची खऱ्या अर्थान उदरगत जावंक शकता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. नवी दिल्लीत दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार भेटवण सुवाळ्यात त्यो उलयताल्यो.
समाज को सही अर्थ में विकसित माना जा सकता है जिसमें दिव्यांगजन की बराबर की भागीदारी हो. दिव्यांगजन संवेदनशीलता और करुणा के पात्र नहीं है, ये बराबरी के हिस्सेदार है.
मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिसा निमतान दिव्यांगांक स्वाभिमान सुलभता आणि समान संद सुनिश्चित करपाच्या सरकाराच्या संकल्पाचेर पुष्टी केली. दिव्यांग व्यक्तींनी आपल्या सर्जनशीलतायेन आणि निर्धारान विंगड विंगड मळार उत्कृष्ट कामगिरी केल्या असे ताणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हणला. सरकारान फाटल्या 3 वर्षात MADAD पोर्टलावरवी सुमार 1,38,000 कागाळी सोडयल्यात असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. आज नवी दिल्लीत झाल्या भारतीय संसारिक वर्सुकी परिषदेत ते उलयताले. वेगवेगळ्या देशातल्यान जावपी बेकायदेशीर स्थलांतरा आड राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रियेचेर ताणी भाष्य केले.
It's in our interest to be against illegal, irregular mobility. But that also requires cooperation. So there are a lot of issues here, sometimes documentation. There are countries which cite privacy, but they can't have it both ways. They can't say it's privacy, we can't tell you, but by the way, he's yours, take him back. So we need a degree of transparency and understanding here.
नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आवय भाषेचेर आधारिल्या शिक्षणाचेर भर दिता असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हणला. समग्र शिक्षा अभियान NEP आणि PM श्री हांचो परस्पर संबंध असा. तसेच समग्र शिक्षा अभियानूय राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशी वांगडा सुसंगत असा असे ताणी राज्यसभेत पूरक प्रश्नांक जाब दितना सांगले. सरकार देशातल्या 50,000 शाळांनी नवे अटल थिंकरिंग लॅब स्थापन करतले. शाळा पांवड्यार संशोधन आणि नवनिर्माणाक चालना दिवपा खातीर अटल इनोव्हेशन मोहिमेखाला 10,000 परस चढ अटल थिंकरिंग लॅब स्थापन केल्यात अशी माहिती ताणी दिली. फटीच्यो खबरो लोकशाये खातीर धोक्याच्यो असात असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणला. आज लोकसभेत प्रश्नवराक पूरक प्रश्नाक जाब दितना ताणी सांगले.
मैं सोशल मीडिया पर फेक न्यूज पर AI जनरेटेड डीप फेक पर स्ट्रिक्ट एक्शन लेने की जरूरत है. जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए हैं जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते, बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते, उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कड़े नियम बनाने की सख्त जरूरत है.
देशातली सुमार 100% रेशन कार्डा आता डिजिटल झाल्यात अशी माहिती केंद्रीय अन्न भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी दिली. 20.58 कोटी घरगुती रेशन कार्डातली सगळी कार्डा डिजिटल झाल्यात. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेखाला सरकार लावार्थ्यांक फुकट रेशन दिता आणि ते वर्ष 2029 मेरेन चालू उरतले असे ताणी सांगले. सरकारान संचारसाथी ॲपाची वाढती स्वीकृताय मतीत घेऊन मोबाईल फोन निर्मात्यांक हो ॲप प्री इन्स्टॉल करप सक्तीचे ना असे सांगला. नागरिकांक खंयच्याय वेळार हो ॲप अनइन्स्टॉल करपाक मेळटा असे सरकारान स्पष्ट केला. मजगती केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आज विरोधकांनी केल्ल्या हेरागिरीचे आरोप न्हयकारले आणि संचारसाथी ॲपावरवी हेरागिरी करप शक्य ना असे सांगले.
ऐप और पोर्टल के आधार पर 1.5 करोड़ मोबाइल कनेक्शन देश के अंदर डिस्कनेक्ट हुए हैं जो फ्रॉडुलेंट है. करीब 26 लाख स्टोलन हैंडसेट हम लोग ने ट्रेस की और 41 लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट हुए हैं. 6 लाख फ्रॉड हम लोग ने ब्लॉक किए.
व्हड पावसाक लागून आशिया खंडात खर हुवार येवपाची शिटकावणी संसारिक हवामान संघटनेन दिल्या. मजगती भारतीय हवामान खात्यान तमिळनाडू पुडुचेरी कराईकल आणि तेलंगणात चढ पाऊस पडपाची शक्यताय उक्तायला. पुढल्या 2 दिवसात पंजाब मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शियाच्या ल्हारांचो अदमास असा. तसेच आसाम मेघालय हिमाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि ओडिसात दाट धुके पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. रायपुरात चालू आशिल्या एका दिसाच्या क्रिकेट खेळात भारतान दक्षिण आफ्रिके मुखार जैता खातीर 326 धावण्यांची मोख दवरला. निमणी खबर मेळ्ळी तेन्ना दक्षिण आफ्रिकेन 7 षटकात 1 गडो वगडावून 34 धावण्यो केल्यात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां ऐकपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.